चंद्रकले जरा बाहेर ये ना, ए चंद्रकले जरा बाहेर ये ना, बघ पोतराज आला की दारामधी, बघ पोतराज आला की दारामधी, आज सप्तशृंगी माऊलीचा मंगळवार, आज सप्तशृंगी माऊलीचा मंगळवार, ए चंद्रकले जरा बाहेर ये ना, ए चंद्रकले जरा बाहेर ये ना। अगं पीठ आणि मिरच्या तू सुपामध्ये आण, तेल मीठ सुटं नाना ठेव त्यात दान, वाचतं या डपडं हे कुठं तुझं ध्यान, लाव बाळी भक्त आला कुंकुवाचा मान, आज सप्तशृंगी माऊलीचा मंगळवार, आज सप्तशृंगी माऊलीचा मंगळवार, ए चंद्रकले जरा बाहेर ये ना, अगं चंद्रकले चंद्रकले। चैतामध्ये एकदा हा येतो पोतराज, अंगावरी आसुडाचा काढतो आवाज, फणपोळी कमरेला हिरवाच साज, पारंपरिक भक्ताचा जुना तो रिवाज, आज सप्तशृंगी माऊलीचा मंगळवार, आज सप्तशृंगी माऊलीचा मंगळवार, हे चंद्रकले चंद्रकले जरा बाहेर ये ना, चंद्रकले। दान पुण केल्यानं कमी होत नाही, माऊलीची कृपा मोठी बरकत आहे, अगं बाहेर ये विचारात पडलीस काय, इडा पिडा दूर करी भक्ती हा उपाय, आज सप्तशृंगी माऊलीचा मंगळवार, आज सप्तशृंगी माऊलीचा मंगळवार, हे चंद्रकले चंद्रकले अगं चंद्रकले चंद्रकले। दारामधी चिली पिली गर्दी झाली फार, लहान पोर देवी तहा करती जे जयकार, आपला ही आई मुळे झाला की उद्धार, अगं फिटणार नाही कधी तिचे उपकार, आज सप्तशृंगी माऊलीचा मंगळवार, आज सप्तशृंगी माऊलीचा मंगळवार, काम राहू दे बाजूला जरा बाहेर ये, ए चंद्रकले अगं चंद्रकले, ए चंद्रकले। चंद्रकले जरा बाहेर ये ना, हे चंद्रकले जरा बाहेर ये ना, बघ पोतराज आला की दारामधी, बघ ना पोतराज आला की दारामधी, आज सप्तशृंगी माऊलीचा मंगळवार, आज सप्तशृंगी माऊलीचा मंगळवार, हे चंद्रकले जरा बाहेर ये ना, हे चंद्रकले अगं जरा बाहेर ये ना।